हॅलो, आज मी तुम्हाला गुलाबची गोष्ट सांगणार आहे. एका गावात एक छान छोटीशी मुलगी राहत होती. तिचे नाव होते गुलाब. नावाप्रमाणेच गुलाब अगदी लाल रंगाची होती. अतिशय नाजूक व सुंदर होती. पण तिला आपल्या रूपाचा खूप गर्व होता. तिला गरीब कुरूप लोक अजिबात आवडत नसत. तिचे आई वडील खूप श्रीमंत होते व त्यांनी गुलाबला अगदी राजकन्येसारखे ठेवले होते. गुलाब त्यामुळे अगदी हट्टी व बेपर्वा झाली होती. तिच्या या स्वभावामुळे तिला अगदी मोजक्याच मैत्रिणी होत्या. जीवाभावाचे सांगावे अशी एक पण मैत्रीण तिला नव्हती. गुलाबचे अभ्यासात फारसे लक्ष नसायचे. तिला नटण्या मुरडण्याचा खूप शौक होता. तिच्याच वर्गात एक स्नेहल म्हणून मुलगी होती. दिसायला चांगली होती पण तिची राहणी अगदी साधी होती. परिस्थितीने मध्यम असलेली स्नेहल राहायची मात्र नीटनेटकी साधीच, पण रंगसंगती साधलेला पोशाख तिला उठून दिसायचा. स्नेहलचा विशेष गुण म्हणजे तिची हुशारी व प्रेमळपणा. ती सर्वांशी इतक्या नम्रतेने व ममतेने वागायची की समोरचा माणूस अगदी तिच्या प्रेमातच पडत असे. शाळेत तर सर्व वर्ग शिक्षकांची ती आवडती विद्यार्थिनी होती. तिच्या अंगी भरपूर कला होत्या. नृत्य, गाणे, चित्रकला, वक्तृत्व इत्यादी विषयात हमखास पहिले बक्षीस मिळवून ती जाई. तिला भरपूर मैत्रिणी होत्या. वर्ग शिक्षकांना गुलाबची आठवण येई ती फक्त शाळेत राजकन्येच्या अभिनयापुरती. एरवी सगळे स्नेहलचेच कौतुक करत. गुलाबला याचेच खूप वाईट वाटत असे. आपण सुंदर असूनही आपल्याला हवा तेवढा भाव वर्गात मिळत नाही म्हणून ती सतत खंत करत असे. ती मनातल्या मनात स्नेहलचा तिरस्कार करत होती. तिची फजिती करण्याची संधी शोधत होती आणि लवकरच तिला तशी संधी मिळाली. गुलाबचा 10वा वाढदिवस जोरात साजरा होणार होता. तिने सर्व वर्गाला आपल्या घरी आमंत्रित केले. परिस्थिती नसून सुद्धा स्नेहलने एक छानसे पेन व गुलाबाचे फूल गुलाबसाठी खरेदी केले. केक कापून झाल्यावर तिने मोठ्या प्रेमाने ते गुलाबला देऊ केले. एवढेचसे पेन व गुलाबाचे फूल बघून गुलाब हसायलाच लागली व स्नेहलला म्हणाली, शी काय पण भेट आणलीस, अशी हजारो पेनं आमच्या नोकरांकडे पण आहेत व हे गुलाबाचे फूल तर माझ्याच बागेतले चोरलेले दिसतेस. गुलाबचे हे गर्विष्ठ बोलणे तिच्या आईबाबांना अजिबात आवडले नाही. स्नेहल तर शर्मेनी एकदम लालेलाल झाली, पण ती संयमी होती. तिने डोळ्यात जमलेले पाणी दिसू न देता गुलाबला सांगितले, माझ्या स्वकमाईचे हे पेन आहे. माझ्या निबंधाला जे बक्षीस मिळाले त्या पैशातून मी प्रेमाने तुला ही भेट आणली आहे. त्याचे महत्त्व तुला काय असणार? हा गुलाब पण मी त्याच पैशातून विकत आणला. मला काय माहिती तू बेगडी प्रेमाला एवढे महत्त्व देतेस. मला क्षमा कर, मी तुझ्याशी मैत्री करू इच्छित नाही. आणि मोठ्या दिमाखात ती तिथून निघून गेली. स्नेहलच्या पाठोपाठ काही मैत्रिणी सोडता सर्व वर्ग पण निघून गेला. त्यांनाही गुलाबने स्नेहलचा केलेला अपमान सहन झाला नाही. सगळ्या समारंभाचा रंगच उडून गेला. गुलाब पण करायला गेलो एक, पण झाले भलतेच असे झाले. स्नेहलच्या तडफदार व स्वाभिमानी वृत्तीने गुलाबचे आईबाबा भारावून गेले होते. त्यांना खटकले होते की गुलाबमध्ये खूप अहंकार शिरला आहे. स्नेहलसारखी मैत्रीणच तिचे डोळे उघडू शकते, पण स्नेहल तर गुलाबशी मैत्रीच तोडून गेली. आता काय करायचे? दोघांनी ठरवले गुलाबला झालेल्या प्रकाराबद्दल काहीच बोलायचे नाही, पण तिच्या चुकीची जाणीव मात्र तिला करून द्यायची. दुसऱ्या दिवशी सकाळीच गुलाबची आई स्नेहलच्या घरी गेली. खूपसा खाऊ, वाढदिवसाचा केक आदी वस्तू बरोबर घेऊन गेली. स्नेहल पण त्यांना बघून चकित झाली. तिला जवळ बोलवून गुलाबची आई म्हणाली, स्नेहल गुलाबच्या वतीने मी तुझी क्षमा मागते. झाला प्रकार आम्हाला कुणालाच आवडला नाही, पण गुलाबचे वागणे सुधारायला मला तुझी मदत हवी आहे. माझ्याशी मैत्री करशील? स्नेहल म्हणाली, काकू असे परक्यासारखे बोलू नका. मी लहान आहे, मी तुमच्यावर कशी रागवेन? आणि माझी क्षमासुद्धा मागू नका. गुलाबचे वागणे जर सुधारले तर तिच्यासारखी सुंदर व गुणी मुलगी कोणीच नसेल. मी तुम्हाला काय मदत करू? गुलाबच्या आईच्या सांगण्याप्रमाणे स्नेहल रोज शाळा सुटल्यावर गुलाबच्या घरी जाऊ लागली. तिच्या येण्याची गुलाबचे आईवडील वाट बघत असत. गुलाबला न घेता गुलाबचे आईवडील स्नेहलबरोबर हास्य विनोद करत तिला बाहेर घेऊन जात. गुलाबचे आई बाबा गुलाबशी एकदम तुटकपणे वागू लागले. सतत स्नेहलचा जप कौतुक तिच्यासाठी भेटी आणत. गुलाबला हे वातावरण अगदी असह्य होऊ लागले. तिने रडकुंडीला येऊन आईबाबांना याचा जाब विचारला. तेव्हा तिच्या आईने सांगितले, तू तुझे गर्विष्ट वागणे बदलणार असशील तरच या घरात तुझे कौतुक होईल. तू प्रथम स्नेहलची क्षमा मागितली पाहिजेस व तिच्यासारखे साधे व नम्र राहायला शिकले पाहिजेस. अगदी नाईलाजाने गुलाब या सर्व गोष्टीला तयार झाली. तिने प्रथम स्नेहलची क्षमा मागून मैत्रीचा हात पुढे केला. स्नेहलच्या सहवासात तिला कळले खरी मैत्रीण कशी असते. स्नेहलसारखा एखादा तरी छंद जोपासायचा असा तिने निश्चय केला. तिच्या वर्तनात आपोआप बदल घडत गेला. जीवनाचा खरा आनंद तिला लुटायला मिळाला. वर्गात पण खूप मैत्रिणी जोडल्या गेल्या व शिक्षकांशी चांगले नाते निर्माण झाले. गुलाबमधील बदल आईबाबांना सुखावून गेला. परत एखाद्या राजकन्येसारखे ते तिला वागवू लागले. पण आता गुलाबच त्यांना हटके. बास झाले माझे लाड, मी परत वाया जाईन ह. स्नेहल तर त्यांच्या घरातील हुकमी एकाच बनली. बाय बाय.